chinimandi.com पॉडकास्ट। साखर कारखाने आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन स्थगित। भारतीय किसान युनियन आणि साखर कारखाना अधिकाऱ्यांमध्ये करार झाल्यानंतर लोणी साखर कारखाना गेटवर 1 नोव्हेंबरला आयोजित होणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले। भाकियूचे जिल्हाध्यक्ष श्रीधर त्रिपाठी यांनी सांगितले की साखर कारखाना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवण्याचे आश्वासन दिले आहे। साखर कारखान्याचे उपमहाव्यवस्थापक विवेक तिवारी यांनी सांगितले की साखर कारखान्यांकडून 51% देय देण्यात आले आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये 16 करोड रुपये भागवण्यात आले आहेत। शेतकऱ्यांकडून 11 एप्रिल 2020 पर्यंत पुरवण्यात आलेल्या ऊसाचे सर्व देय खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहे। असेही सांगितले की सरकारकडून अनुदान आणि वीज पुरवठ्याचे 68.50 करोड रुपयांचे देय आतापर्यंत साखर कारखान्यांना मिळालेले नाही। उपमहाव्यवस्थापक यांनी सांगितले की 3 नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप हंगामास सुरुवात होईल।